नमस्कार, मी अमिता बडे. ऐकूया काही ठळक घडामोडी. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांना पराभवाची भीती वाटत असल्यानं मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. या आणि इतर विषयांमध्ये निवडणूक आयोगानं लक्ष घालून कारवाई करावी या मागणीसाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. माजी आमदार राजन तेली यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सावंतवाडी विधानसभा प्रमुखपदाचा राजीनामा देत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. 25 ऑक्टोबरपर्यंत यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील. 28 तारखेला अर्जांची छाननी होईल आणि 30 ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात 13 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी शिवकुमार गौतम याच्यासह तिघांविरोधात मुंबई पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे. यात शुभम लोणकर आणि मोहम्मद जिशान अख्तर यांचा समावेश आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे विभागाची पथकं देशाच्या विविध भागात रवाना झाली आहेत. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 218 अंकांची वाढ नोंदवत 81,225 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 104 अंकांची वाढ नोंदवत 24,854 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.